प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साशारतः गुरोस्मरण पङ्कजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मतायेन सा अहङ्कृतिपराम्मुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्थितप्रज्ञ हा कोणत्याही परिस्थितीत सम असतो, परंतु आपण स्थितप्रज्ञ नाही तर आपण अशा कुठल्याही परिस्थितीत सम राहण्याचा प्रयत्न करावा का? उदाहरणार्थ, जर राग आला तर राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा का राग व्यक्त करावा? अतिशय प्रामाणिक असं निवेदन या प्रश्नामध्ये आहे की आपण स्थितप्रज्ञ नाही, आपण ज्या भूमिकेवर आहोत त्या भूमिकेवर आहोत हे समजणं हेच महत्वाची गोष्ट असते। जसं स्वामीजी त्या आदिवासी राजाची गोष्ट सांगतात की शहरात आल्यानंतर तीन प्रकारचे फोटो काढून मिळतील तर त्याला कळे ना की असे फोटो निघतात का, जसं आहे तसा फोटो, जसं आपल्याला लोकांनी बघावा वाटतं तसा फोटो, आणि आणखीन एक वेगळ्या प्रकारचा फोटो। तर हे खूप चांगलं आहे की आपण ज्या पातळीवर आहोत ते ऍक्सेप्ट करून जर आपण असू तर प्रगतीला वाव राहतो। त्यामुळे आपण स्थितप्रज्ञ नाही, सम राहण्याचा प्रयत्न करावा का? अवश्यमेव करावा। जसजशी साधना आपली उत्तरोत्तर पक्की होत जाईल तसतसा हा सम राहण्याचा प्रयत्न देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने जमू शकेल, त्यामुळे अवश्य प्रयत्न करावा। त्या प्रयत्नामध्ये राग आला तर कंट्रोल करण्याचा देखील प्रयत्न करावा। पण आपण स्थितप्रज्ञ झालेलो नसल्यामुळे तो कंट्रोल करायच्या आधीच व्यक्त होतो, त्याला आपण वेगळा प्रयत्न नाही करत की व्यक्त करावा का, तो आपोआपच व्यक्त होतो। आणि मग नंतर आपल्याला वाईट वाटतं की अरे आपण तर स्थितप्रज्ञाचा अभ्यास करतोय आणि रागवले कसे काय। त्यामुळे आत्ता ह्या पातळीवर तो व्यक्तच होतो, व्यक्त करण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागत नाही इतका तो भरकन व्यक्त होतो। कंट्रोल करण्याकरता प्रयत्न करावा मात्र नक्की लागतो। पण आपण स्वामीजींकडे येऊन एक खरोखरीच त्यांनी सांगितल्या बर हुकूम जीवन जगण्याचा प्रयत्न सर्वजण करतो आहोत, आणि त्यांच्याकडनं जे श्रवण आपल्याला घडतं त्याच्यातनं हा प्रश्न निर्माण होतो की स्थितप्रज्ञ हा सर्व परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सम असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। एक आपण समजून जर घेतलं, स्वामी स्वरूपानंदांची एक अतिशय आवडती ओवी मोठे स्वामीजी सांगायचे, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथींचा नोहे नवल देखे। स्थितप्रज्ञ जरी झाला, अर्थात विनोबा जसं म्हणतात तसं भगवद्गीतेने सांगितलेला स्थितप्रज्ञ जो आहे, तर ज्ञानेश्वर महाराज आदींच्या उड्या 70% गेल्या, कोणीही तेवढा 100% स्थितप्रज्ञ झाल्याचं इतिहासात दिसत नाही। ज्ञानेश्वर महाराजांची जर 70-80% उडी आचार्यांची, तर आपली 35% पडली तरी पास असं होऊ शकेल। आणि कोणत्याही परिस्थितीत तो सम असतो, तो आतमध्ये शांत असतो। मध्ये स्वामीजींनी आपल्याला एक ते नॅशनल जिओग्राफिकवर एक फिल्म दाखवत होते, ती त्यांनी बघितली, प्रशांत महासागर का हिंदी महासागरामध्ये एकाच वेळेला त्यांनी अतिशय प्रलयंकारी लाटा वर उसळत होत्या तेही दाखवलं आणि त्याच वेळेला त्या सागराच्या तळाला अतिशय शांत असं जीवन आणि तिथली जलचर मंडळी आपल्या आपल्या पद्धतीने वावरताना अशी दिसली. स्थितप्रज्ञ झाला म्हणजे त्याला रागच येत नाही, कुठल्याही परिस्थितीत त्याला सुखही होत नाही दुःखही होत नाही. जसं विनोबा म्हणतात ती काही पळी नाही होत, निर्जीव, पिठल्यात घातली काय आणि श्रीखंडात घातली काय, सगळंच सारखं. कुठल्याही परिस्थितीत सम असतो ह्याचा अर्थ चार चौघांसारखा व्यवहारामध्ये तो वागताना दिसतो, पण तो व्यवहार झाल्यानंतर आत्मभावातनं आपण आत्ता जे खाली येतो, आपल्याला जे वैषम्य वाटतं, आपल्याला जो खेद वाटतो आणि बराच काळपर्यंत त्या प्रसंगाचे कढ येत राहतात आपल्या मनामध्ये आणि ते आलेले कढ आणि आठवण ह्याच्यातनं आपण स्वरूपापासून च्युत होतो. आपल्या मूळ स्वरूप स्थितीपासून आपण खाली येतो आणि मग आपल्याला जाणवायला लागतं की आपलं हे चुकलेलं आहे. तसं हा स्थितप्रज्ञ त्या त्या वेळेला तो तो व्यवहार अतिशय उत्तम रीतीने करून व्यवहार झाल्यानंतर आणि व्यवहार काळी देखील आत्मस्थित असा राहतो, म्हणून त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे, स्थित झालेली आहे, स्वरूपाच्या ठिकाणी रमलेली आहे असं म्हटलं जातं. अन्यथा कुठलीही परिस्थिती असो तो सम म्हणजे मग व्यवहार शून्यता त्याच्या ठिकाणी आली का? आपण स्वरूपानंदांची आठवण ऐकलेली आहे की जी सेवा सांगितलेली होती की उद्या भेटायला येणारी जी मंडळी असतील त्यांची क्रमवारी लावायची, त्यांची माहिती घ्यायची आणि ती आत स्वामीजींना द्यायची. आणि असं चाललेलं असताना एकदा असं झालं की एक नंबरची जी व्यक्ती होती ती आली नाही आणि स्वामीजींना बसून राहावं लागेल म्हणून दोन नंबरच्या व्यक्तीला ते सेवेकऱ्यांनी आत सोडलं. स्वामीजी त्या दुसऱ्या व्यक्तीशी बोलले व्यवस्थित आणि नंतर मात्र त्यांनी त्या सेवेकऱ्याला असं सांगितलं की आज आता कोणालाही सोडू नका आतमध्ये आणि उद्यापासून तुम्ही ही सेवा नाही केली तरी चालेल आणि पुढे आयुष्यभर ती सेवा त्यांच्याकडनं काढून घेण्यात आली. स्थितप्रज्ञ होते का नव्हते? स्थितप्रज्ञ आहे म्हणून काहीही भोंगळ कारभार चाललाय तरी चालतो, कारण कशी परिस्थिती, आज ह्याला सोडलं, उद्या त्याला सोडलं, परवा मी विसरूनच गेलो, असं नाही होऊ शकत. प्रेमळ होते का नव्हते? प्रेमळ होते ना. कोणीही व्यक्ती आतमध्ये येताना हात जोडलेले असायचं हे कशाचं लक्षण होतं? मग ती लहान वयानी असो अथवा आपल्यापेक्षा मोठी असो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत सम असतो ह्याचा अर्थ आपण तो व्यवहाराची कोर सोडून वागतो असं मात्र नको धरायला. म्हणजे त्याला कोणीही रागवलं तरी चालतं, तो सम राहतो, तो चिडत नाही. कोणी स्तुती केली तरी तो हुरळून जात नाही. आपल्याला जे आकलन आपल्या आपल्या शक्तीबुद्धीनुसार होतं त्याप्रमाणे प्रश्न येऊ शकतो, प्रश्नकर्त्याचं चूक नाहीये. पण स्थितप्रज्ञ हा जगामध्ये व्यवहार करत असताना बाकीच्यांपेक्षा उत्तम व्यवहार करताना दिसतो आणि तो व्यवहार झाल्यानंतर तो शांतीमध्येच परत स्थिर राहतो, स्थित राहतो आणि ती आत्म्याची शांती असते. चला एकदा मोकळं करून टाकलं, आता आम्हाला बरं वाटलं बाबा. राग व्यक्त करावा का? व्यक्त होतो आपल्याकडनं आणि मग काही काही मंडळी असं म्हणतात तसं आमच्या मनात काही नसतं, त्यावेळेला मात्र आम्ही ते बोलून मोकळं करतो. असं नाही होऊ शकत. बोलून मोकळं झाल्यानंतर मग मात्र प्रेमाचाच एक आविष्कार त्याच्यामधनं व्यक्त व्हायला पाहिजे. त्या व्यक्तीबद्दल अंतःकरणामध्ये तसूभर देखील कुठल्याही प्रकारचं किलमिश नाही राहता कामा. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात, आहिती कोपोनी सोप मऊ लालनी जैसे पुष्प तिया मातेची आईसे स्वरूप होवावे रागावण्याची प्रक्रिया कशी असावी, आपल्या लेकराचं आहित होतं आहे हे बघून आई जसं एखादा धपाटा देखील घालते, आहिती कोपवनी सोप, पण ते लेकरू परत तिलाच जाऊन बिलकत. धपाटा खाल्लेला असला तरी वडिलांकडे जायच्याऐवजी ते तिचाच पदर धरतं आणि म्हणत भूक लागली मला खायला दे. आणि वडिलांनी जर धपाटा मारला तर ते परत त्यांच्याकडे नाही जात, ते आईकडेच जात की त्यांनी मला मारलंय मी नाही आता बोलणार त्यांच्याशी. घरामध्ये जर उत्तम संवाद नसतील तर मुलगा आणि वडील यांचे संबंध तुटण्यापर्यंत सुद्धा हे होऊ शकतं. पण आई कितीही रागवली तरी तुटलं असं नाही होऊ शकत, कारण त्यालाही ते कळतं की तिचं प्रेम खरं आहे. म्हणून स्थितप्रज्ञ जो आहे तो माऊलीहूनी मायाळ असा असल्यामुळे तो जरी रागवला तरी समोरच्या व्यक्तीच्या आहिताकरता, म्हणून त्याला त्याच्यातनं बाहेर काढण्याकरता म्हणून तो रागवतो आणि ते कळतं. स्वरूपानंद पडून असत तर सांगताना सांगत असत की डावीकडून चौथं पुस्तक आहे ते काढा आणि झालं की मात्र तिथेच ठेवा, मी पडून असतो ना, पुढच्या व्यक्तीला सांगायला मग. पण शिस्त होती कुठल्याही परिस्थितीत सम. त्यांना थोडा तुम्हाला आला की नाही कोणास ठोक आवाज, पण एवढा जरी आवाज झाला तरी त्रास होत असे. तर एकदा पावसमध्ये त्या खालच्या आळीमध्ये काहीतरी कार्यक्रम चालले होते आणि त्याचा करणा इकडे लावलेला होता, म्हणून सेवेकऱ्यांनी विचारलं की सांगूयात का जाऊन, नको म्हणले असू ते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते असं म्हणलं की त्या करण्याचं तोंड फक्त असं केलं असतं तर बरं, पण त्या दिवशी काही बोलले नाही. म्हणजे ते स्वतःवर जेव्हा वेळ येते तेव्हा सगळं सहन करतात, पण दुसऱ्याचं आहित होतं आहे तेव्हा मात्र ते उडी घालतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत सम याचा अर्थ असा नको आपण घ्यायला, त्याला व्यवहार कळतो ना, आपली निंदा कोण करतो त्याला कळतं, आपली स्तुती कोण करतो त्याला कळतं, पण जो निंदा करतो तो त्याच्या मनातनं उतरला आणि आता परत त्याच्याशी वर्तन नाही किंवा बोलणं नाही असं त्याच्याकडनं कदापिही होत नाही. त्या व्यक्तीकडनं होऊ शकतं पण ह्यांच्याकडनं कधी नाही होऊ शकत. बुद्धांच्या अंगावर ती व्यक्ती त्या दिवशी थुंकली, काय झालं असेल, ती थुंकली सगळ्यांच्या समोर, पण गौतम बुद्ध काही बोलले नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती रात्रभर तळमळून तिला झोप नाही लागली की आपल्याकडनं हे काय झालं, म्हणून आली तर आणि म्हणायला लागली मला क्षमा करा, माझं असं झालं माझं तसं झालं. तेव्हा गौतम बुद्धांचे उद्गार असे आहेत की कालचा गौतम बुद्ध आज नाही आणि कालचा तू आज नाहीस, आज नवीन आहे सगळं जगत. म्हणून स्थितप्रज्ञ जो आहे तो कोणत्याही परिस्थितीत सम राहतो, म्हणजे स्वतःवर अन्याय झालेले तो सहन करतो. ज्यांनी अन्याय केलेला आहे त्या व्यक्तीबद्दल अंतःकरणामध्ये प्रेमभाव ठेवतो. आज सकाळीच प्रवचनात आपण ऐकलं ना स्वामीजींकडनं, जो आतल्या आनंदात खरोखरीच रममाण झालेला आहे तो त्या आनंदातनं लेश मात्र बाहेर न येता सर्व भूत हिते रता असाच राहतो, तो तर खरं स्थितप्रज्ञ म्हणायचा ना. अन्यथा आपल्या स्वार्थाकरता लोकांवर चिडणारा असा असू शकत नाही. म्हणून स्थितप्रज्ञ हा कोणत्याही परिस्थितीत सम असतो, तर त्याला परिस्थितीचं आकलन सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं असतं. इथे सत्संग चालू असताना मोठ्या स्वामीजींच्या वेळेला एक भगिनी मध्येच उभी राहिली प्रश्नोत्तर चालू असताना आणि वाटेल तसं स्वामीजींना बोलली. सगळ्यांच्या अंतःकरणात धस्स झालं की अरे बापरे. त्यांचं सगळं ते शांत झाल्यानंतर स्वामीजी त्यांना म्हणले, या तुमचा आवाज मला माहिती आहे, खूप दिवसात तुम्ही अभंग नाही म्हणलात, एक अभंग म्हणा. अभंग झाला, पुढचा सत्संगाचा कार्यक्रम उत्तम झाला. स्वामीजींनी एक कणानी देखील त्याचा उल्लेख कुठे केला नाही. ते झाल्यानंतर मात्र ती भगिनी खाली कित्येक वेळ स्वामीजींबरोबर नंतर रडत होती की माझ्याकडनं असं झालं. ते म्हणले अगं असू देत, काही होत नाही. पण हेच एका व्यक्तीला त्यांनी कार्यक्रमाच्या वेळेला सांगितलेलं होतं की तुम्ही माझ्या अपार्टमेंटमध्ये बसायचं. आजारातनं नुकते बरे झाल्यानंतर रेणुका स्वरूपच्या हॉलमध्ये कार्यक्रम होता. त्या व्यक्तीला असं वाटलं की आपणही तो कार्यक्रम बघावा, पहिल्यांदा स्वामीजी आता जात आहेत कार्यक्रमात, म्हणून ते आले. स्वामीजींनी ते बघितलं, ते आलेले आहेत म्हणून. आणि माया अपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला त्यांनी असं सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं तिथे यायचं नाही, तुम्ही का आलात? आदरयुक्त भीती स्वामीजींची होती. ते प्रेमळ जरी होते तरी आदरयुक्त भीती होती. त्यांनी त्यांना व्यवस्थित जे काय सांगायचं होतं ते सांगितलं, आतमध्ये गेले आणि नंतर जे कोण तिथे उपस्थित होते त्यांना सांगितलं की आपल्या जेवायची वेळ झाली आहे, त्यांनाही बाहेर पोळी भाजी नेऊन द्या. स्थितप्रज्ञ हा असा असतो, मी सांगितलं ऐकलं नाही तर काय करायचं असेल ते करतील, जेवतील नाही तर उपाशी राहतील, आता काही दार उघडू नका, असं नव्हतं. त्यांना योग्य ती समज देऊन परत ते त्यांच्याकडनं होणार नाही हे बघून मग परत प्रेमाचाच वर्षाव झाला. म्हणून तो कोणत्याही परिस्थितीत सम असतो तो अशा पद्धतीने व्यवहाराची कोर न सोडता. आज सकाळी स्वामीजी म्हणले ना, काही काही वेळेला कर्तव्यात्मक भूमिकेमधनं कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. आणि मग त्यावेळेला एखाद वेळेस जर वाटलं तर स्वामीजी एवढे प्रेमळ आहेत पण का हो एवढे रागवले आम्हाला, तुझं अहित होतं आहे म्हणूनच रागवले, आपण लक्षात ठेवायचं. त्या रागवण्यामध्ये लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त असंच असतं. म्हणून आपण ज्या पद्धतीने स्थितप्रज्ञाला पाहतो आहोत तशा पद्धतीने न पाहता उत्तम व्यवहार सांभाळून परत निर्व्याज प्रेम करणारा आहे तुक दया सिंधू, असा तो स्थितप्रज्ञ आहे. पण हे आपण समजून घेतलं, आपला खरा तर प्रश्न असा आहे की जर राग आला तर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा का राग येऊन व्यक्त करावा. बेलसरे महाराजांनी अशी एक युक्ती सांगितली की राग येतोय असं जर लक्षात आलं तर 1 ते 10 अंक म्हणावेत मनातल्या मनात, किंवा 10 नामं घ्यावीत. पण तेवढं जर आतमध्ये लक्ष असेल तर ते होणार ना. ते ज्वालामुखीचा जसा उद्रेक असतो तसं असतं ना, इरप्शन ऑफ द व्होल्कॅनो, सपकन असं येतं बाहेर. आता कधी कंट्रोल करणार, त्याला काय झाकण ठेवणार वर, त्या झाकणासकट सगळं घेऊन जातं. ते प्रेशर कुकरची शिट्टी कधी जर ते नीट नसेल आणि काही अडकलेलं असेल तर छतापर्यंत जातं असं म्हणतात, भातासकट. तसं तो इरप्शन असतं ते रागाचं क्रोधाचं, तिथं कसं कंट्रोल करणार आपण. त्यावेळी मग व्यक्त होऊ द्यावा, कारण तो झालेलाच आहे आता व्यक्त. तो झाल्यानंतर मात्र जर खरंच आपण स्थितप्रज्ञतेचा अभ्यास करत असू तर त्या व्यक्तीची बेलसरे महाराज जसं म्हणतात तसं लगेचच जमलं तर फिजिकली क्षमा मागावी आपण, की मी चुकलो, माझ्याकडनं झालं 1-2 गोष्टी अदवा तदवा बोलल्या गेल्या, मला क्षमा करा. पण त्याला धैर्य लागतं. हे धैर्य आपण स्वामीजींकडनं मागून घ्यावं खरं तर, कारण ह्याच्यात त्या व्यक्तीची क्षमा मागण्यामध्ये त्याचं काय होतंय त्याचा प्रश्न नाहीये, आपलं अंतःकरण शांत होण्याकरता आपल्याला मदत होत असते, आपण निर्मळ होत असतो. आणि पुढच्या वेळेला मात्र अशा प्रसंगामध्ये सावध होण्याची आपल्याला एक युक्ती जमून जाते. नच जमलं फिजिकली तर निदान स्वामीजींसमोर जाऊन तरी कन्फेशन द्यावं की स्वामीजी माझं असं असं झालं, त्या प्रसंगात माझ्याकडनं खरंच चुकलं, पुन्हा जेव्हा असा प्रसंग येईल तेव्हा मी प्रयत्न करीन, नक्की करीन. एकदा नाही जमणार, 2 नाही जमणार, 3 नाही जमणार, 7-8 वेळेला तरी नक्की थोडंसं जमेल आपल्याला. आणि मग एकदा ती सवय लागायला लागली की खरोखरीच आपण शांत होऊन जाऊ, परिस्थितीचं नीट आकलन करून मग त्याप्रमाणे आपली जी काय व्यक्त करण्याची पद्धत आहे ती व्हायला लागेल. आणि कळतं ना, आवडलेलं नाही हे कळतं आपल्याला. आपल्याला काय, स्वामीजी म्हणत की घरात पाळलेल्या कुत्र्याला देखील कळतं की आपला मालक आपल्यावर प्रेम करतो का आपल्याला हिडीस पिडीस करतो. कारण संध्याकाळी प्रेम करणारा जो असतो तो ऑफिसमधनं आल्या आल्या ते म्हणत असत की शेपटी हलवत हलवत त्याच्या अवतीभवती तो फिरायला लागतो. आणि हेच जर हिडीस फिडीस करणारा असेल तो कोपऱ्यात बसून राहतो आणि पाहतो आला, त्याला कळतं. तो येत सुद्धा नाही पुढे, बसून राहतो. थोडं काही आवाज असा केला तर करतही असेल. पण आहे हे सायन्स आहे, प्राण्यांमध्ये त्यांच्या भावना व्यक्त कशा पद्धतीने होतात ह्याचाही अभ्यास करणारी काही शास्त्रज्ञ मंडळी आहेत. त्यामुळे हे जर त्यांच्या बाबतीत होतं तर आपण मनुष्य मात्र आहोत, आपल्याला त्यांच्यापेक्षा नक्की असं म्हणू तरी निदान आता जास्त काही भगवंतांनी दिलंय त्याचा वापर करून मात्र आपण प्रयत्न नक्की करूयात. राग येण्याचे प्रसंग घडतच राहतील, त्यावेळेला नक्की प्रयत्न करूयात. अर्थात तो प्रयत्न करताना आपण नेभळत आहोत, आपण परमार्थी आहोत तर कोणी यावं आणि टिकली मारून जावं असं मात्र लोकांना न वाटावं. एका उत्तम पद्धतीने आपण समाजामध्ये असावं, परमार्थ करतो म्हणून कोणी त्याला घुसळून काढावं असं मात्र नसावं. हा परमार्थ करतो, हा प्रेमळ आहे आणि ह्याला व्यवस्थित सगळं कळतं अशा पद्धतीने आपण जर राहिलो तर हा जो आपण आपल्यावर प्रयोग म्हणून करणार आहोत त्याच्यामध्ये स्वामीजींच्या कृपेने आपल्याला नक्की यश मिळेल आणि ते मिळो अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी आज इथे थांबतो. आजची अभंग सेवा सद्भक्त श्री मकरंद पेंडसे सादर करते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद. नाम घेता तुझे गोविंद, मनी वाहे भरुनी आनंद, नाम घेता तुझे गोविंद. ऋषिकेशी बंसीधारी गोकुळीचा कुंजविहारी, ऋषिकेशी बंसीधारी गोकुळीचा कुंजविहारी, कुणी म्हणती कृष्ण मुरारी, कुणी म्हणती कृष्ण मुरारी, कुणी मिलिंद आणि मुकुंद. नाम घेता तुझे गोविंद, नाम घेता तुझे गोविंद, तू शब्द ओवी ओवीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू शब्द ओवी ओवीत, तू अर्थ मधुर गीतेत, तू तान भक्ति गीतात, तू तान भक्ति गीतात, तू सुरा सुरातच धुंद. नाम घेता तुझे गोविंद, विश्वाचा नाथ म्हणोनी हासते विश्वतव वदनी विश्वाचा नाथ म्हणोनी हासते विश्वतव वदनी तव नामे तुझिया चरणी तव नामे तुझिया चरणी नाचते यमुना जलधुंद नाम घेता तुझे गोविंद नाम घेता तुझे गोविंद मनी वाहे भरुनी आनंद नाम घेता तुझे गोविंद नाम घेता तुझे गोविंद श्री राम
कृपया तत्त्वम पदार्थ चिंतन ह्या साधनेबद्दल सविस्तर सांगावे ही साधना कशी करावी करायची सांगावे मस्त प्रश्न विचारणाऱ्यांना मला पंकज दादा म्हणाले की याचं उत्तर तुम्ही देऊन टाका तत्त्वम पदार्थ चिंतन ही वेदांतातली सर्वात महत्वाची अशी पहिली साधना म्हणून सांगितलेली आहे जर तत्त्वम पदार्थ चिंतन या पद्धतीने साधना जमली तर चिंतनाने एकरूपताच प्राप्त होते आणि बाकीच्या साधनांचा अवलंब करायला लागतच नाही अशी वेदांताची श्रद्धा आहे किंवा वेदांत केवळ श्रद्धेवर आहे असंही म्हणणं चुकीचं आहे वेदांताचं ते निश्चयपूर्वक प्रतिपादन आहे तत्त्वम याच्यामध्ये ते आणि तू असे दोन शब्द आहेत ते याचा अर्थ ते परमात्म तत्व आणि त्वम याचा अर्थ तू जीव परमार्थामध्ये सर्वात महत्वाची संकल्पना अशी आहे की तुझा आत असणारं जे तत्व आहे देह मन आणि बुद्धी यांच्या बुडाशी किंवा अधिष्ठानभूत असं जे तत्व आहे ते तत्व वस्तुतः परमात्मा आहे असं परमार्थाचं सर्वात महत्वाचं प्रतिपादन आहे आणि हे प्रतिपादन जेव्हा जेव्हा व्यक्त झालं तेव्हा तेव्हा त्या वाक्यांना महावाक्य म्हणून संबोधिलं गेलं ही महावाक्य देखील काय म्हणायचं त्याला इव्होल्युशन याच्यामध्ये एक प्रकारे उत्क्रांत होत गेली व्यक्तीची हालचाल होते डोळ्यांनी व्यक्ती पाहते कानांनी ऐकते स्पर्श ज्ञान आहे जेवते खाते चव घेते पायांनी चालते हातांनी काम करते अशी जी सगळी कामं व्यक्तीची होतात तर त्या त्या कामांसाठी त्या त्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना विशिष्ट प्रकारचं ज्ञान अवगत असतं डोळ्यांना पाहण्याचं ज्ञान अवगत असतं कानांना ऐकण्याचं ज्ञान अवगत असतं इंद्रियांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते ज्ञान इंद्रियांचं आहे की इंद्रियांच्यापेक्षा अनेक कोणाचं आहे असा प्रश्न प्रथम निर्माण झाला. डोळे पाहतात हे डोळ्यांचं ज्ञान आहे की अनेक कोणाचं तरी ज्ञान आहे डोळ्यांनी पाहावं आहे. तेव्हा असं लक्षात आलं की हे केवळ डोळ्यांचं ज्ञान नाही तर डोळ्यांकरवी कोणीतरी वेगळा पाहणार आहे. ऐकणं हे केवळ कानाचं ज्ञान नसून कानांच्या करवी ऐकणारं अनेक कोणीतरी आहे. अशा प्रकारे ही गोष्ट समजली की पाहणं ऐकणं खाणं चालणं बोलणं या सगळ्या ज्ञानपूर्वक घटनांच्या ठिकाणी इंद्रिय जरी कार्यरत दिसली तरी देखील हे कार्य करून घेणारा त्यांच्याकडून अजून वेगळा आहे, वेगळ्या ठिकाणी आहे. हा जो वेगळ्या ठिकाणी आहे तो अंतर्यामी आहे हेही कळलं. आणि हा जो अंतर्यामी आहे की ज्याच्यामुळं इंद्रियांच्या ठिकाणी ज्ञान आलं, मनाच्या ठिकाणी ज्ञान आलं, त्या ज्ञानाला ते प्रज्ञान म्हणाले. शुद्ध जाणीवेच्या ठिकाणून सर्वांना हे ज्ञान प्राप्त झालं. उपनिषद असं म्हणाली की यद वाचानभ्युदितम येन वाक अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. जे वाणीनी बोलता येत नाही पण ज्याच्यामुळे वाणी बोलते ते ब्रह्म आहे. यत श्रोत्रेण न शृणोती येन श्रोत्रम इदम श्रुतम. जे कानानी ऐकलं जात नाही पण ज्याच्या योगानी कान ऐकतात ते ब्रह्म आहे. अशा प्रकारे इंद्रिय जरी वेगवेगळी असली तरी देखील एकाच कोणाच्या तरी माध्यमातून एकाच कोणाच्या तरी सत्तेनी एकाच कोणाच्या तरी अधिष्ठानानी ही इंद्रिय आपल्या आपल्या ज्ञानाला प्रवृत्त होतात. सुगंध आहे तर ते ग्रहणाचं काम आहे पण ज्याचा सुगंध आहे त्या फुलाचं सौंदर्य घेणं हे डोळ्याचं काम आहे. अशा प्रकारे एकाच वस्तूचं आकलन विविध इंद्रियांनी होणं आणि त्या वस्तूबद्दल संपूर्ण माहिती मिळणं ही माहिती ज्याच्या योगानी मिळते तो आत कोणीतरी आहे आणि ते जर ज्ञान असेल पाहणं तर ज्याच्यामुळं तो पाहतो ते प्रज्ञान आहे. म्हणून प्रज्ञानम ब्रह्म असं पहिलं महावाक्य निर्माण झालं. आपल्या सर्वांच्याच आत हा प्रज्ञान जे ज्याच्या योगानी पाहिलं जातं ऐकलं जातं खाल्लं जातं चाललं जातं असा आहे आणि तो ब्रह्म आहे असं उपनिषद म्हणाली. हे महावाक्य आहे. मग त्यांनी या प्रज्ञानाला लेबल लावलं. हा जो प्रज्ञान म्हणून जो भासतो आहे तोच अरे आत्मा असा शोध त्यांना लागला. म्हणून ते म्हणायला लागले की अयम आत्मा ब्रह्म. अरे हा आत्मा आहे तो ब्रह्म आहे. त्या आत्मा या शब्दामध्ये प्रज्ञान देखील आपोआपच आला. पण ते त्यांना समजलं की हा केवळ प्रज्ञान आहे असं म्हणण्याच्या ऐवजी हा अविनाशी चैतन्य रूप शांत स्वरूप आनंद स्वरूप जन्म मरण रहित सनातन चिरंतन असा आहे आणि हा आत्माच ब्रह्म आहे असं ते म्हणाले. हा जो अयम आत्मा ब्रह्म असं ते म्हणाले तेव्हा ही गोष्ट प्रज्ञानासारखीच होती. म्हणजे तुमच्या ठिकाणी असणारं प्रज्ञान हे ब्रह्म आहे तर त्यालाच आता आत्मा अशी संज्ञा दिली अयम आत्मा ब्रह्म. पण अयम आत्मा ब्रह्म अशी तिराईत गोष्ट सांगण्याच्या ऐवजी अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा उद्घोष झाला की मीच ब्रह्मस्वरूप आहे. हा आत्मा आहे तो आत्माच माझं स्वरूप आहे. म्हणून अयम आत्मा ब्रह्म आणि अहम हा जो अहम होता तो देह नव्हता तर ज्याला अयम आत्मा असं ऋषी म्हणाले तो माझ्या सापेक्ष मी होतो, माझ्या देहाच्या आत असणारा शुद्ध मी होतो, ज्याला प्रथम प्रज्ञान म्हटलं, ज्याला प्रथम अयम आत्मा असं म्हटलं, तर अहम ब्रह्मास्मी याच्यामध्ये कुठलाही अहंकार नव्हता. आणि हा जो अहम आहे तो देह नव्हता, मन नव्हता आणि बुद्धीही नव्हता. तर ज्याला आत्मा म्हटलेलं आहे तोच शुद्ध स्वरूपात, ज्याला मी असं म्हणतो तो ब्रह्मस्वरूप आहे, अशा प्रकारचा बोध ऋषींना झाला. हा बोध ऋषींनी प्राप्त करून घेतल्यानंतर, हा बोध प्रचलित झाल्यानंतर, या बोधाबद्दल जेव्हा सांगायची वेळ आली तेव्हा प्रथम अरे हा प्रज्ञान आहे असं सांगितलं गेलं, त्या प्रज्ञानालाच अरे हा आत्मा आहे असं सांगितलं गेलं, आणि मग चिंतन करताना असं लक्षात आलं की हा तिराहित कोणी नसून माझ्याही अंतर्यामी हाच प्रज्ञान अथवा आत्मा आहे, मीच ब्रह्म आहे. आता हीच गोष्ट ज्याला समजली तो दुसऱ्याला कशी सांगेल? ते परमात्मा तत्व जे आहे ना, की जे प्रज्ञान म्हणून ओळखलं जातं, आत्मा म्हणून ओळखलं जातं, ब्रह्म म्हणून ओळखलं जातं, ते परमात्म तत्वच तू आहेस. उपदेश करताना याच महावाक्याचा तत्त्वम असी अशा प्रकारचा उद्गार निघाला. ही त्याच्यामध्ये घडलेली उत्क्रांती होती. आता हा उपदेश आहे, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान संक्रमित व्हायला सुरुवात झाली. प्रथम ते समजलं, मग त्याला आत्मा असं लेबल लागलं गेलं, मग त्या आत्म्याची आपल्या ठिकाणी प्रचिती घेतली गेली, आणि ही ज्यांनी प्रचिती घेतली त्यांनी दुसऱ्याला सांगत असताना तेच तू आहेस असं सांगायला सुरुवात केली. तत् त्वम असी, तत् म्हणजे ते ब्रह्म, ज्याला अहम आणि ब्रह्म जर एकरूप असतील तर मग ब्रह्म एवढी एकच स्थिती शिल्लक राहते, अहम राहत नाही. अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म किंवा परमात्मा तूच आहेस असा उपदेश, आणि हा उपदेश बहुंशी प्रत्येक अनुग्रहाच्या वेळेला, म्हणजे संप्रदाय विभिन्न असले तरी, वापरला जायला लागला. हे महावाक्य झालं. उद्दालक महामुनींनी याचा प्रथम उद्घोष केला, उद्गार काढला आपल्या शिष्याला. त्यांनी तत्त्वम असी श्वेतकेतो इति, अरे श्वेतकेतो ते परमात्म तत्वच तू आहेस असा उपदेश केला. असं हा तत् आणि त्वम, तत् हा शब्द आणि त्वम हा शब्द या प्रकाराने उत्क्रांत होत गेला. याच्या पुढेही महावाक्य झालंच. जेव्हा सद्गुरु शिष्याला म्हणाले की तत्त्वमसी, तेव्हा शिष्याने सद्गुरूंना अनुभवून प्रतिसाद दिला आणि शिष्य म्हणाला की सोहम अस्मी, खरोखर तो परमात्माच मी आहे असं शिष्य म्हणाला. आणि जो सहा आहे तो जेव्हा अहम होतो, सहा आणि अहम हे एक होतात, तेव्हा अहम हा कोणी पदार्थ राहत नाही, सर्वत्र एक तो सहाच आहे अशा प्रकारचा बोध निर्माण होतो. कारण मी हा तूच्या सापेक्ष आहे, मी हा प्रधान आहे आणि मीच्या सापेक्ष तू आहे. जसं मी मला मी म्हणतो आणि तुम्हाला तू म्हणतो, मी तुम्हाला तू म्हणतो म्हणून तुम्ही स्वतःला तू म्हणत नाही, तुम्ही स्वतःला मी म्हणता आणि मला तू म्हणता. पण जर स्वतःलाच एखादा ब्रह्म म्हणायला लागला तर, मी ही भाषात जर गेली तर त्याच्या असं लक्षात येतं की माझ्यासारखे सगळे ब्रह्म आहेत, म्हणून सर्वम खलविदम ब्रह्म हे महावाक्य परिणत झालं. म्हणून तत्त्वम असी आणि त्याला दिलेलं उत्तर सोहम अस्मी याचाही एक प्रकारे सर्वात अंततः खरोखरच सर्वम खलु म्हणजे खरोखरच, इदम म्हणजे जगतासकट दृश्यासकट हे ब्रह्मच आहे, अशा प्रकारचं महावाक्य निर्माण झालं. तत्वम पदार्थ चिंतन या साधनेबद्दल सविस्तर सांगावे असं म्हणताना या साधनेचा ही साधना जर करायची असेल तर नक्की हे शब्द काय आहेत हे तर पहिलं कळलं पाहिजे म्हणून एवढं तुम्हाला मी सांगितलं. आणि मग ते ब्रह्म की जे निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित शांत स्वरूप सर्व जगत देखील निर्माण झालेलं नव्हतं तेव्हाही होतं असं, जे जगतामध्ये आत बाहेर व्यापून राहिलेलं आहे असं, आणि जगताचा नाश झाला तरी देखील जे उरतं असं, असं जे ब्रह्म आहे याला तत् असं म्हणाले. आणि त्वम याचा अर्थ मगाचाच तो प्रज्ञान जो इंद्रियांकरवी ज्ञान घेत होता तो, ज्याला नंतर अयम आत्मा म्हणून संबोधलं गेलं तो, ज्याची अहम ब्रह्मा अशी प्रचिती घेतली तो आपल्या अंतर्यामी असणारा, देह नाही इंद्रिय नाही मन नाही बुद्धी नाही त्याच्याही बुडाशी राहून इंद्रिय मन बुद्धी यांना चालवणारा असा जो तो त्वम या शब्दांनी सद्गुरूंनी सांगितला आणि तत् या शब्दांनी त्या ब्रह्माचा निर्देश केला. ते ब्रह्म आणि तू हे एकच आहेत असं सद्गुरू म्हणाले. याचा अर्थ तू देखील निर्गुण निराकार देहवान नव्हे अव्यक्त व्यक्त नव्हे अर्थात आपण पाहतो कुठेही गेला तर मी मध्ये कुठे गेलो एका ठिकाणी गेलो जंगली महाराज रोडला काही कामा करता तर मला किती मुलं मोटरसायकलवरून उतरली आरशात पाहून जरा असं असं करतात. पुढे हा जो आरशात आपण आपल्याला पाहतो तो जो तो नव्हे देह नव्हे देह मन आणि बुद्धी याच्या अतीत असणारा असा तो निर्गुण आहे निराकार आहे अव्यक्त आहे. आपण आपल्या स्वतःला सतत व्यक्त समजतो ना म्हणूनच असं असं करतो की नाही. अचिंत्य चिंतनात न सापडणारा कारण चिंतन करणाऱ्या चित्ताच्याही तो बुडाशी आहे चित्तही त्याच्यापासून प्रवृत्त झालं ते उलट जाऊन त्याचं चिंतन करू शकत नाही ते जगतासंबंधी हवं तितकं चिंतन करेल त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यूही नाही. अशा प्रकारे तत्चं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या प्रत्येक पदाचं सूक्ष्मत्वाने अर्थग्रहण करून आणि त्या अर्थामध्ये देह मन इंद्रिय बाजूला सारून आपल्या स्वतःलाही बसवण्याचा प्रयत्न करत करण्याचं चिंतन म्हणजे तत्त्वम पदार्थ चिंतन. या चिंतनाच्या अंती या चिंतनामुळे ब्रह्म भावाशी किंवा परमात्म भावाशी एकरूपता साधते. चिंतने चिंतने तद्रूपता असं जे म्हटलेलं आहे त्याचं कारण चित्ताचं एक सामर्थ्य असतं. ते सामर्थ्य असं की चित्त ज्या वस्तूबद्दल चिंतन करेल त्या वस्तूचं जर चिंतन तीव्र झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. आणि फक्त तेवढी एकच वस्तू चिंतनीय वस्तू आहे त्याच्याशी चित्त समरस होतं, चित्त एकरूप होतं। मला लहानपणी क्रिकेटची फार आवड होती, तर कधी कधी असं व्हायचं की एखाद्या जे 9वी 10वीतली गोष्ट सांगतोय, क्लासमध्ये वगैरे बसलेलं असताना तिकडं मॅच चालू असायची, इकडं तर कंपल्सरी बसलेलो आहे शाळेत, आणि कोणीतरी एखादा एवढासा रेडिओ घेऊन आलेला असायचा, तर तिकडं शिक्षकांनी जे शिकवतात त्याच्याऐवजी मागं काय चाललंय, किती झाला स्कोर, याच्यात सगळं चित्त तर ऐकू यायचे नाहीत शब्द। काय आपण शिकलो, काय शिकवत आहेत ते काही समजायचं नाही। एवढंच नव्हे तर कधी कधी त्या खेळायचं आहे या चिंतनाच्या नादामध्ये वाचलेलं देखील न वाचल्यासारखं व्हायचं। याचं कारण चित्त एका वेळेला एकदेशी असल्यामुळं एकाच ठिकाणी राहतं, असं असल्यामुळं ते ज्या ठिकाणी राहतं त्याच्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी ते अनुपस्थित असतं। असं असल्यामुळं चिंतनीय वस्तूशी चित्ताची एकरूपता होते, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे चित्ताला चिंतन सामर्थ्य किंवा चिंतन ज्ञान प्रज्ञानामुळे मिळत असतं। ते चित्ताचं सामर्थ्य नाही, ते प्रज्ञानाचं सामर्थ्य आहे। असं असल्यामुळं प्रज्ञानाचीच एक शक्ती चित्त या नावाने चिंतन करत असते, आणि जर चिंतनीय विषय आहे तो विषय सूक्ष्म असेल, स्थूल असेल म्हणजे वैषयिक असेल तरी त्याच्याशी एकरूपता होऊ शकते, दुसरं काही लक्षात राहणार नाही, सगळं जग जणू विसरून जाईल। पण चिंतनीय वस्तू जी आहे ती वस्तू जर अशी सूक्ष्म असेल परमात्म्यासारखी, तर चित्त देखील सूक्ष्म होत जातं। अर्थावगामी असल्यामुळं अर्थाचं अनुसंधान ठेवत केलेल्या चिंतनानी चित्त अत्यंत सूक्ष्म होतं आणि चिंतन चालूच राहतं। असं करता करता चित्त लयाला जातं किंवा चित्त फाटतं। स्वामीजी याचं विवरण करताना असं म्हणायचे की चित्त ज्याचं चिंतन करते आहे ती वस्तू चित्ताच्या क्षमतेपेक्षा इतकी मोठी असते की चित्त फाटून जातं, चित्त नाहीस होतं, फाटून जातं याचा अर्थ। चित्तरहितता येते चिंतनानी, चिंतन सामर्थ्याने। आणि त्या चिंतनीय वस्तू आहेत त्याच्याशी त्याच्या अर्थामध्ये प्रवेश करून जो चिंतन करणारा आहे तो त्याचा अनुभव घ्यायला सुरुवात करतो एकत्वाने, म्हणून चिंतन करता करता तद्रूपता येते। चिंतनाने तद्रूपता येणं हे विषयाच्या संदर्भातही होतं। याच्यावर उदाहरण सांगताना स्वामीजी सांगायचे की नवीन लग्न ठरलेली मुलगी झालेली नाही, लग्न ठरलेलं आहे आणि अट अशी आहे की तिचं अजून व्हायला पाहिजे, अजून झालेलं नाही, अशा स्थितीमध्ये ती मुलगी आपल्या नवऱ्याचं चिंतन करत असताना सगळं विसरते असं स्वामीजी सांगायचे। खरं की खोटं ते इथं कोणीतरी सांगेल, पण हे सामर्थ्य चित्ताच्या ठिकाणी आहे। त्यामुळे चिंतने चिंतने तद्रूपता हा आपला नेहमीचा अनुभव आहे, आपल्या विषयाच्या ठिकाणीही तद्रूपता होते। असं असल्यामुळं जर परमात्म वस्तूचं जर चिंतन करत असेल तर चित्तरहितता त्या, कारण सूक्ष्म सूक्ष्म पुढं चित्त जाऊ शकत नाही, एका ठिकाणी चित्ताची मर्यादा संपून चिंतन करणारा त्याच्याशी एकरूप होतो असं घडतं। ही साधना कशी करायची ते सांगावे। या साधनेकरता प्रथम आपलं जे चित्त आहे ते चित्त सत्वगुणांनी युक्त असणं गरजेचं आहे। रजोगुण किंवा तमोगुण जर चित्तामध्ये असेल तर सूक्ष्म वस्तूचं चिंतन होऊ शकत नाही, परमात्म वस्तूचं चिंतन होण्यासाठी चित्ताची एक प्रिकंडिशन अशी स्थिती जरुरीची आहे. तशी जर स्थिती चित्ताला लाभली तरच चित्त चिंतनाला समर्थ होतं. तसंच चित्तामध्ये असणारे जे दोष आहेत, म्हणजे सांगितलं जे जात आहे त्याच्याबद्दल अश्रद्धा, किंवा ज्याच्याविषयी चिंतन करायचं आहे त्याच्याविषयी संशय, विपर्यय, दुराग्रह, अशा गोष्टी चालत नाहीत. चित्त चिंतनाला समर्थ करण्यासाठी म्हणून काही गोष्टी कमावायला लागतात तरच चित्त चिंतनाला समर्थ होतं. चित्त श्रद्धायुक्त असणं गरजेचं आहे. याचं कारण श्रद्धेनीच चिंतनही घडतं, श्रद्धेनीच ज्ञानही प्राप्त होतं. तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये किंवा शिकत असताना कुठं एखाद्या प्राध्यापकाचं जे शिकवणं आहे ते शिकवणं वेगवेगळ्या कारणांनी आवडत नाही असं होतं. एखाद्या वेळेला त्याच्या व्यक्तिमत्वामुळं, त्याच्या आवाजामुळं, त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळं, कशामुळं का होईना, किंवा तुमच्या मते तो घाईघाईनी शिकवतो म्हणून, कोणत्याही कारणाने जर अश्रद्धा तुम्हाला निर्माण झाली असेल तर त्यांनी शिकवलेलं तुम्हाला समजणारच नाही. त्याच वेळेला काही मंडळींना त्यांनी शिकवलेलं समजतं असंही तुम्हाला तुमच्याच मित्रांपैकी समजलंही असेल की यांना समजतं पण आपल्याला नाही कळत. याचं कारण चित्त श्रद्धेनी जर युक्त असेल तरच ती घटना घडते. अशा काही गोष्टी कमवायच्या असतात चिंतनाकरता. असंभावना हा दोष काढून टाकायला लागतो चित्तातला. मी आणि कसा परमात्मा होणार? विनोबा म्हणतात की मी म्हणजे ज्यांनी अस्वच्छतेचं व्रत सतत घेतलेलं आहे आणि माझ्यासारखा स्वच्छ करणारा खंबीर भेटलेला असताना देखील ज्याच्या मलमूत्राच्या मोऱ्या अहोरात्र वाहतायत असा मी ब्रह्म कुठला होणार? अशक्यच आहे. मी रड्या, मी दुर्बळ, मी अपयशी आणि मी ब्रह्म कसा शक्य आहे? अशा प्रकारची जी असंभावना आहे ती असंभावना जर चित्तात असेल तर ही गोष्ट घडणं शक्य नाही. म्हणूनच त्याच्या पुढे पर्याय निघाले. ध्यानाचा जो पर्याय निघाला तो त्याच्याकरताच निघाला. चिंतनानी तद्रूप जर झाला तर प्रत्यक्षत आपल्याला माहीत असलेलं चिंतन हेच साधन, बाकीचं कोणतंच साधन न करता तो पूर्ण होऊ शकतो. पण ही गोष्ट अघटित असण्याइतकी दुर्मिळ आहे. असं असल्यामुळं ध्यानासारख्या गोष्टीचा मग अनुग्रह घ्यायला लागतो, नामाचा देखील अनुग्रह घ्यायला लागतो, पूजाविधी देखील नीट कसे मन लावून करायचे, त्याच्यात प्राण कसे ओतायचे हे कोणाकडून तरी पाहायला शिकायला लागतं, करून पाहायला लागतं, हळूहळू जमतं. या ज्या उपासना आहेत या मध्यम मार्गाच्या सांगितलेल्या आहेत. उत्तमा सहज अवस्था, मध्यमा धारद ध्यान धारणा, अधमहा मूर्ती पूजाश्च, तीर्थयात्रा धमाधमा. धमाधमा म्हणजे अधमातली अधम गोष्ट म्हणजे तीर्थयात्रा. कारण चित्ताची एकाग्रता कशी व्हायची तीर्थयात्रेनी? बनारसला गेल्यावर काशी विश्वेश्वराच्या समोर किती एक मिनिट नमस्कार कराल? दोन मिनिटं, तीन मिनिटं, पाच मिनिटं, किती वेळ नमस्कार कराल? आणि साड्यांच्या दुकानात किती वेळ बसाल बनारसी साड्या घेण्यासाठी? गंगेच्या काठावर नुसतं जाऊन बसू आता मस्त हा असं किती वेळ कराल? पण तिथं हा का नाही करत? याचं कारण देवदर्शनाच्या वेळेला देखील इतर विषयच आकृष्ट करतात. असं होत नाही की तुम्ही आळंदीला गेलात तर आपलं समाधी मंडपातच बसून राहू, त्याच्यापेक्षा जरा ती भिंत पाहून येऊ, त्या घाटावर जाऊ, नवीन काहीतरी एक ते केले म्युझियम म्हणे ते बघून येऊ, असा सगळा वेळ जातो. असं असल्यामुळं त्याला धमाधमा म्हटलेला आहे. याचं कारण तिथं चित्त तर किती एकताणता तर नाहीच पण अनेकाग्रता ज्याला म्हणू अशा प्रकारचं चित्त त्या ठिकाणी होतं। म्हणून ही जी चिंतन साधना आहे ही चिंतन साधना करण्यासाठी अशी सविस्तर जी तयारी आहे योग्य रीतीने ती करून सत्वभाव जेव्हा जागृत होतो त्या सत्वभावाला धरून ही चिंतन साधना घडते। कधी कधी तशा प्रकारची कंडिशन किंवा कंडिशनिंग असं आपण आपल्याला करून देखील ही चिंतन साधना करू शकतो। मला असं वाटतं की हे ज्यांनी विचारलं आहे आपल्याकडे स्वाभाविकच आहे की वेगवेगळ्या वेळेला लोक येतात सगळ्या कार्यक्रमांना येतातच असं होत नाही। थोडी बहुत चिंतन साधना अशी एक दोनदा तीनदा मी गणेशपुरम मध्ये अनुषंगिक साधना घेत असताना घेतली होती करून घेतलेली होती पण तेव्हा हे उपस्थित नसतील असंही असेल पण ती चिंतन साधना चिंतनीय विषयाचं परिपूर्ण आकलन आणि चित्ताची एक विशिष्ट चित्त दशा अशी जेव्हा होते तेव्हा चिंतन साधना ही करता येते। त्या साधनेमध्ये चित्ताला सतत चिंतनीय विषयामध्येच ठेवून तत्चं स्वरूप आणि तेच त्वमचं स्वरूप किंचित काळ एकरूपता अनुभवल्यानंतर थोडंही चित्ताला सवड न देता तत्चं स्वरूप तेच त्वमचं स्वरूप तत् त्वम याच्या संबंधी सतत चिंतन करत हळूहळू त्वम आणि तत् या गोष्टी एकरूप आहेत या तद्रूप आहेत अशा प्रकारची अनुभूती तीव्र अनुभूती घेता येऊ शकते याच्यासाठी एकांत लागतो। या साधनेला वेळ द्यायला लागतो कारण हे आपल्याला जसं हवे तसं घडून येण्यासाठी प्रत्येक वेळेला आपल्याला जी शांतता हवी आहे आपल्याला 4 वाजता आपण बसलो 5 वाजता बाहेर जायचं आहे तर हे सगळं एवढं घडून येईलच याची काही खात्री नाही। असं असल्यामुळं ही जी साधना आहे ही साधना प्राधान्याने किंवा पहिली साधना म्हणून सांगितली असली तरी मग तुलनेने ती अवघड होऊन बसली म्हणून ध्यानासारखी साधना सांगितलेली आहे। तर तुम्हाला जेवढं याच्यावरून माझ्या सांगण्यावरून ज्यांनी कोणी प्रश्न विचारला असेल कळलं असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेन। पण ध्यान हे सोडू नका कारण आपण चिंतन साधनेचे अधिकारी होण्याचा प्रयत्न मधून अधून करायलाच पाहिजे पण ध्यान हे रोज करायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन। त्या प्रकारे तारतम्यानी या साधनेचा अंगीकार आपण करू शकतो। हरिओम तत्सत। हरि बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर।